chinimandi.com पॉडकास्ट। जिल्ह्याबाहेरच्या उसावर कारखाने सुरू। उसाचे क्षेत्र कमी असल्याने यंदा साखर कारखान्याला कमी ऊस उपलब्ध झाला आहे, त्यामुळे कारखान्यांच्या गाळपावर परिणाम होऊन कमी साखर उत्पादन उपपदार्थ निर्मितीला फटका बसला आहे। आतापर्यंत 9 कारखान्यांची धुराडे बंद झाले असून 5 कारखान्यांचे गाळप सुरू आहेत। हे कारखाने बाहेरच्या जिल्ह्यातून ऊस आणून गाळप करीत आहेत। येत्या आठवड्याभरात हे कारखाने बंद होतील अशी माहिती नगरच्या प्रादेशिक सहसंचालक कार्यालयातून देण्यात आली। यंदा खासगी व सहकारी अशा 16 कारखान्यांना गाळप परवाना मिळाला होता। हे सर्व साखर कारखाने सुरू झाले होते, परंतु ऊसाअभावी फेब्रुवारी ते मार्च महिन्यादरम्यान साखर कारखान्यांचे गाळप थांबले आहे। जिल्ह्यातील संजीवनी, शंकरराव काळे, अशोक, ज्ञानेश्वर, वृद्धेश्वर, मुळा, क्रांती शुगर, गंगामाई, केदारेश्वर हे 9 कारखाने बंद झाले आहेत। 15 फेब्रुवारीपर्यंत 5 कारखाने बंद झाले होते, त्यानंतर 4 कारखाने बंद झाले आहेत। सध्या प्रवरा, थोरात, अगस्ती हे 3 सहकारी व अंबालिका हा खासगी अशा 4 कारखान्यांचे गाळप सुरू आहेत। या 4 कारखान्यांचे साखर उत्पादन जास्त झाले आहे। या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस संपला आहे। नगर जिल्ह्याला लागून असलेल्या सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, जलगाव या भागातील साखर कारखाने लवकर बंद झाले आहे। या भागात ऊस उपलब्ध आहे, त्यामुळे गाळप सुरू असलेल्या कारखान्यांनी आपल्या ऊस तोडणी टोळ्या बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये पाठवले असून त्या ठिकाणाहूनही गाळपासाठी ऊस आणला जात आहे, त्यामुळे हे साखर कारखाने आठवडाभर सुरू राहणार आहे। या कारखान्यांचे साखर उत्पादनाबरोबर उपपदार्थ निर्मितीचे मोठे प्रकल्प आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त गाळप करण्याचा प्रयत्न या कारखान्यांचा आहे। 5 मार्च 2020 पर्यंत अहमदनगर विभागात 54.18 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले तर 10.28 रिकव्हरीसह एकूण 55.71 लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे। तेच राज्यात बोलल्यास 32 साखर कारखान्यांनी गाळप थांबवले आहेत, त्यापैकी औरंगाबाद 8, अहमदनगर 4, सोलापूर 4, पुणे 2, अमरावती आणि 3 कोल्हापूर येथील साखर कारखान्यांचा सहभाग आहे। राज्यामध्ये सध्या 477.77 लाख टन ऊसाचे गाळप केले असून 11.08 रिकव्हरीसह 529.40 लाख क्विंटल म्हणजेच सुमारे 52.94 लाख टन साखर उत्पादन केले आहे।